इस ट्रेंडिंग गाने के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम करता हूँ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे का नाम है अभिनीत। 1987 मध्ये एक मूवी आली होती मिस्टर इंडिया, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची ही मूवी। और इस मूवी में जो मिस्टर इंडिया थे वो अपनी घड़ी का बटन दबाते ही गायब हो जाते थे। आज आपल्या ऑफिसमध्ये पण एक मिस्टर इंडिया आलाय बर का? जी हाँ, आज हमारे ऑफिस में भी एक मिस्टर इंडिया आ चुके हैं। ये आपको सिर्फ आज सुनाई देने वाले, दिखाई नहीं देने वाले। क्लासिक मिस्टर इंडिया औरंगाबादचा सिद्धांत मोरे आज आपल्या रेड एफएमच्या स्टुडिओ मध्ये आलाय। सो सिद्धांत, तुझं वेलकम आहे रेड एफएमच्या स्टुडिओ मध्ये।
थँक यू सो मच।
कसा आहेस मित्रा?
खूप खूप मजेत। सर्वप्रथम खूप आभार रेड एफएमचे, कायम त्यांनी मला भरभरून प्रेम दिले आणि आपल्या औरंगाबादकरांना एक माझं जे काही कार्य सुरू आहे, जे काही सगळं लाईफ सुरू आहे ते पोहोचवण्यात खूप मदत करतात कायम ते।
सिद्धांत, फर्स्ट ऑफ ऑल कंग्रॅच्युलेशन की तू क्लासिक मिस्टर इंडिया झालास। सो औरंगाबाद ते आता क्लासिक मिस्टर इंडिया, हा प्रवास खरं तर म्हणावं तसा सोपा नव्हता। हा प्रवास नेमका झाला कसा?
औरंगाबादचं खूप प्रेम आहे, माझा जन्म इथेच झालाय। आम्ही तसे बेसिकली जावळीचे मोरे आहोत, पण औरंगाबाद माझं कायम हेच आहे, इथंच एज्युकेशन येथे झालं आहे। बॉडी बिल्डिंगचा हा एक प्रवास आहे मिस्टर इंडियाचा। त्यापूर्वी मी थोडं बॅकला घेऊन जातो। मी 2015 मिस्टर एशिया झालो बॉडी बिल्डिंगमध्ये, जपानला झालती तिथे। आणि त्यानंतर एक 4 वर्षाचा माझा गॅप होता बिकॉज ऑफ मूवी केली मी शिवा नावाची, यावर्षी फेब्रुवारीमध्येच रिलीज झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभरने भरभरून प्रेम दिलं। सगळ्या बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल होता आणि जवळपास 3 आठवडे तो महाराष्ट्रभर सुरू होता। आणि त्यानंतर मला एक टाईम होता आत्ता 1-2-3 महिने। आणि एक कायम माझं एम आहे की बॉडी बिल्डिंग हा एक ऑलिम्पिक्समध्ये, रिअल ऑलिम्पिक्समध्ये नाही आहे, पण ज्या दिवशी हा रिअल ऑलिम्पिक्समध्ये जाईल बॉडी बिल्डिंग, त्या दिवशी मला इंडियाला मेडल घेऊन यायचं आहे ऑलिम्पिक्समध्ये, रिअल ऑलिम्पिक्समध्ये। आणि त्या दिवशीसाठी मी वाट बघतोय आणि त्यामुळे बॉडी बिल्डिंग सोडणार नाही आहे। मूवी जरी केली असेल तरी मला बॉडी बिल्डिंग त्यामुळे कंटिन्यू ठेवायची।
क्लासिक मिस्टर इंडिया औरंगाबादचा सिद्धांत मोरे आज आपल्यासोबत आहे। सिद्धांतने नेमकं ठरवलं कधी होतं की त्याला मिस्टर इंडिया व्हायचं आहे किंवा एक अभिनेता व्हायचं आहे? विचारतोय थोड्या वेळामध्ये, तुम्ही कुठे जाऊ नका। ऐकत रहा 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।